आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अंतिम आठवडा चर्चेला उत्तर. नागपूरच्या एनएफएससी आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्यात सामंजस्य करार. जंगलातील वणवा व्यवस्थापनासाठी करणार संयुक्त प्रयत्न. राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या तीव्रतेत वाढ. सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना दिला खबरदारीचा इशारा. सेलू ते सिंधी दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेच्या मार्गाचं काम पूर्ण. 27-28 मार्च रोजी सीआरएस निरीक्षण आणि वेग चाचणी होणार. आणि ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव येत्या 29 आणि 30 मार्च रोजी पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर याच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. कोविड काळात कैद्यांची मुक्तता आणि गुन्हेगारीबाबत फडणवीस यांनी भाष्य केलं.
आता कोविडच्या काळामध्ये आपण 10,000 कैद्यांची यातले 72 तरी परतले आणि त्यानंतर आता लक्षात येत आहे की अनेक जिल्ह्यांमध्ये ते आरोपी म्हणून सापडत आहेत. 8 लोक तर मुकाचे आरोपी सापडले की ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी येऊन गुन्हे केले. काही गँगचे सदस्य झाले आणि म्हणून मला असं वाटतं की गुन्हेगारांच्या संदर्भात आपण मानवाधिकाराचं हनन होणार नाही बघितलं पाहिजे, पण फार संवेदना दाखवून त्या ठिकाणी त्याचा काही उपयोग होतो असं मला वाटत नाही.
दरम्यान राज्यात हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. हा गुन्हा दखलपात्र केला जाणार असल्याचं ते म्हणाले. याशिवाय दुसऱ्यांदा हुक्का पार्लर सापडलं तर संबंधित उपाहारगृहाचा परवाना आधी 6 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल, तर तिसऱ्यांदा हुक्का पार्लर सापडलं तर परवाना कायमस्वरूपी रद्द केला जाईल असं त्यांनी सांगितलं. सहकारी उपनिबंधक कार्यालयातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सर्व कामकाज डिजिटल केलं जाणार आहे. त्यासंबंधी आधी 3 आणि नंतर 6 महिन्यात संबंधित कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. राज्यातील शहरांमधल्या नद्यांच्या पूरपातळीसंदर्भातल्या निळ्या आणि लाल रेषांचं समिती स्थापन करून तातडीनं पुन्हा सर्वेक्षण करण्याचं आश्वासन प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी आज एका लक्षवेधीच्या उत्तरात विधानसभेत दिलं. या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकासकामांची परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारीला चालना मिळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज विधान परिषदेत केला. आज अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीचा निषेध केला. दरम्यान हास्य कलाकार कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिलाय. यासंदर्भात एक पत्रक जारी करून त्यांनी स्टुडिओची तोडफोड केल्याच्या घटनेचा निषेध केलाय. जंगलातील वणवा प्रतिबंधक आणि व्यवस्थापन धोरणांच्या आखणीच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल म्हणून नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय एनएफएससी आणि चंद्रपूर वन प्रशासन विकास आणि व्यवस्थापन अकादमी चंद्रपूर सीएफए यांच्यात काल सामंजस्य करार झाला आहे. एनएफएससीचे संचालक एन बी शिंगणे आणि सीएफएचे संचालक एम श्रीनिवास रेड्डी यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या सामंजस्य कराराचा प्रमुख उद्देश जंगलातील वणवा प्रतिबंधन व्यवस्थापन आणि प्रतिसाद या महत्वाच्या क्षेत्रात प्रशिक्षण कौशल्याची देवाणघेवाण आणि संशोधन कार्यक्रमांना बळकट देणं आहे असं शिंगणे यांनी सांगितलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ईस्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.india.org.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्यानं मीडिया अँड एंटरटेनमेंट असोसिएशन ऑफ इंडिया नागपूरमध्ये वेव्ज अॅनिमे आणि मंगा कॉन्टेस्ट स्पर्धा घेण्यात येते आहे. क्रिएट इन इंडिया उपक्रमाअंतर्गत भारताच्या क्रिएटर इकॉनॉमीला चालना देण्याचं आणि वेब टूनमधील स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देणं हे या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम आज नागपूरच्या जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट इथं संपन्न होत असून सध्या पुरस्कार वितरण होत आहे. राज्याच्या विविध भागात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघात अपघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिलाय. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहे. सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलंय. राज्यात 21 मार्चपर्यंत उष्माघाताचे 21 रुग्ण आढळून आले आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागानं सेलू ते सिंधी दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचं काम यशस्वीरित्या पूर्ण केलंय. 18 किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गामुळे रेल्वे वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल, परिचालन क्षमता सुधारेल आणि प्रवासी तसंच मालगाड्यांच्या हालचाली अधिक सुकर होतील. या संदर्भात रेल्वे सुरक्षा आयुक्त येत्या 27 आणि 28 मार्च रोजी या नव्या रेल्वे मार्गाचं निरीक्षण आणि वेग चाचणी घेणार आहे. या वेग चाचणीद्वारे नव्या रुळांच्या सुरक्षितता आणि कार्यक्षमतेची तपासणी केली जाईल. तसंच ते सुरक्षित रेल्वे वाहतुकीच्या आवश्यक निकषांना पूरक आहेत की नाही याची खातरजमा केली जाईल. या अतिरिक्त रेल्वे मार्गाच्या पूर्णतेमुळे सध्याच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक कमी होईल, विलंब कमी होतील आणि या परिसरातील रेल्वे सेवा अधिक सुकर होणार आहे. ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशन, पीएम शाह फाउंडेशन पुणे, नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, सिनेमोतांज आणि सप्तक यांच्या सहकार्यानं 29 आणि 30 मार्च रोजी ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आलाय. आरोग्य समस्यांबाबत जनजागृती करणं आणि प्रतिबंधात्मक उपाय लोकांपर्यंत पोहोचवणं हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचं ऑरेंज सिटी कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ चंद्रशेखर मेश्राम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. आरोग्य विषयावर आयोजित होणारा हा मध्य भारतातील पहिलाच चित्रपट महोत्सव ठरणार आहे. कविकुलगुरू कालिदास सभागृह, पर्सिस्टंट सिस्टम, आयटी पार्क, गायत्री नगर, नागपूर इथं होणाऱ्या महोत्सवाचं उद्घाटन शनिवारी 29 मार्च रोजी दुपारी 12:30 वाजता पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांच्या हस्ते होईल. यावेळी पीएम शाह फाउंडेशन पुणेचे संचालक अॅडव्होकेट चेतन गांधी यांची प्रमुख उपस्थिती असेल. स्टेट बँक ऑफ इंडिया प्रशासकीय कार्यालय नागपूर आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग यांनी नुकताच वेतन खात्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षर केली. एसबीआयच्या रेल्वे सॅलरी पॅकेजचे आकर्षक फायदे करारामध्ये तपशीलवार वर्णन केलंय. यामध्ये 1 कोटीचा वैयक्तिक अपघात विमा, 1.60 कोटींचा हवाई अपघात विमा, सवलतीचे गृहकर्ज, कार कर्ज आणि रुपे डेबिट कार्ड इत्यादी विविध जीवनशैली लाभांचा समावेश आहे. विदर्भात सर्वाधिक कमाल तापमान अकोला इथं 40.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय, तर त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 39.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. नागपुरात आज 37.6 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलंय. दरम्यान आगामी 4 ते 5 दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं दिला आहे. कुष्ठरोग हा आजार सर्वांसाठीच मोठं आव्हान आहे. कुष्ठरुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना सुरू आहेत. अशात कुष्ठरुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचाराखाली आणणं आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आरोग्य विभागाचं उद्दिष्ट आहे. कुष्ठरोग निर्मूलनासाठी मनपा, अधीक्षक, नागरिक, कुष्ठरोग पथक, शासकीय आणि खासगी डॉक्टर्स या सर्वांनी समन्वयानं काम करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ दीपक सेलोकर यांनी केलं. मनपा मुख्यालयातील सभागृहामध्ये काल वैद्यकीय अधिकारी आणि खासगी डॉक्टर्स यांच्याकरता राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. भंडारा जिल्ह्याच्या पवनी इथून काल रात्रीच्या सुमारास अवैधरित्या जनावर वाहतूक करणारं वाहन स्थानिक गुन्हे शाखेला आढळलं. पोलिसांनी झडती घेतल्यावर जनावर आढळून आली. या वाहनामध्ये 14 जनावरांची सुटका करण्यात आली असून 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्य विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अंतिम आठवडा चर्चेला उत्तर. नागपूरच्या एनएफएससी आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्यात सामंजस्य करार. जंगलातील वणवा व्यवस्थापनासाठी करणार संयुक्त प्रयत्न. राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या तीव्रतेत वाढ. सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना दिला खबरदारीचा इशारा. सेलू ते सिंधी दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाचं काम पूर्ण. 27 आणि 28 मार्च रोजी सीआरएस निरीक्षण आणि वेग चाचणी होणार. आणि ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव येत्या 29 आणि 30 मार्च रोजी नागपुरात होणार. पद्मश्री डॉ प्रकाश आमटे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 ऐकता येईल विविध भारतीवर. नमस्कार.